भाग 10 निर्गम याना 20 अध्याय आणि 1-17 वचन देवना नियम जो मोशेला दिना तो चांगला होता आणि जो कोणी त्याना नियम पाळ होता देव त्याला आशीर्वाद देव होता आणि देवना नियम अशा हा आपला एकच देवर प्रेम करायला पाहिजे आणि देवनीच आज्ञा पाळायला पाहिजे. दुसरा कोणतीही मूर्तीनी पाया नाही पडायला पाहिजे. देवना नाव मन पसून लेवायला पाहिजे. प्रत्येक आठवडामा त्यांनी भक्ती करायला पाहिजे. आपण देवनीसाठी देवाला पाहिजे आणि देवला देवाला पाहिजे. बाया बहिणी आई वडील प्रत्येकना मान आपी राखायला पाहिजे. खून करशी नको, व्यभिचार करशी नको, खोटा बोलशी नको, दुसऱ्याला फसाडशी नको, चोरी करशी नको आणि दुसऱ्यानी वस्तूवर लोभ ठेवशी नको.